विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला उद्यापासून राज्यभरात सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. राज्यभरातील 3,373 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळावा बसावा यादृष्टीनं मंडळानं 271 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. संविधानानं सर्वांना समान हक्क आणि मूलभूत अधिकार दिले आहेत, त्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीसाठी जबाबदारी घ्या आणि लोकसेवा करण्यासाठी राजकारणात या, असं आवाहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजराप्पू यांनी भारतीय छात्र संसदेतील देशभरातील युवा प्रतिनिधींना केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीनं आयोजित 14व्या भारतीय छात्र संसदेत भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर, भारतीय युवकांची कोंडी या विषयावर नायडू बोलत होते. महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि आळंदी नगर परिषदेनं राष्ट्रपित्याचं पुण्यस्मरण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आळंदी घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ इथं येत्या 12 तारखेला सकाळी 8:30 हा कार्यक्रम होईल. 12 फेब्रुवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थी रक्षेचं विसर्जन इंद्रायणीमध्ये करण्यात आलं होतं. त्यांची स्मृती म्हणून या ठिकाणी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला आहे. पुणे महापालिका हद्दीत वास्तव्य असणाऱ्या आणि शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासद असलेल्या रुग्णांना 1,00,000 रुपयांपर्यंत, अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्यांना 2,00,000 रुपयांपर्यंत, तर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासद नसलेल्या मात्र महापालिका भागात वास्तव्याला असलेल्या आणि जीबीएस आजारासाठी अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना 1,00,000 ची मदत केली जाणार आहे. सध्या महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून मदत केली जात आहे. आरोग्य विभागाला संबंधित रुग्णालयानं त्वरित रुग्णाची माहिती कळवणं बंधनकारक राहील, असं पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी सांगितलं. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांचं झाडकाम यांत्रिकीकरणाद्वारे करण्यासाठी 3 परिमंडळाच्या 129,62,00,000 निधीच्या निविदांना पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. झाडकाम करण्यासाठी प्रत्येक रस्त्याला 7 कर्मचारी आणि 3 वाहनं ठेवण्याच्या अटी टाकण्यात आल्या आहेत. राज्यातील कारागृहातील परदेशी आणि स्थानिक कैद्यांसाठी ई प्रिझन प्रणाली अंतर्गत ई मुलाखत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात या सुविधेच्या माध्यमातून 3,16,000 मुलाखती झाल्या आहेत. पुण्यातील येरवडा कारागृहात यापैकी 45,000 मुलाखती पार पडल्या. कारागृहातील बंदी ई मुलाखत सुविधेद्वारे नातेवाईक आणि वकिलांशी संवाद साधू शकतात. एचआयव्ही संसर्गित मुलांची संपूर्ण जबाबदारी घेतलेल्या मानव्य संस्थेच्या संस्थापिका कर्मयोगिनी विजयाताई लवाटे यांच्या 20व्या स्मृतिदिनानिमित्त उद्या 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता भांडारकर संस्थेत पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पुरस्काराचं हे पहिलं वर्ष असून डॉ इरा शहा आणि संतोष पवार यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या वतीनं अर्थसंकल्पावरील 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं प्रत्यक्ष सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. प्राध्यापक महेश महांकाळ आणि अॅडव्होकेट सुकृत देव यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. पुण्यात पार पडलेल्या हिंदू गर्जना चषक महिला आणि पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आज खुल्या गटात कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेनं तर कुमार गटात सूरज चोरघेनं तसंच महिला गटात कोल्हापूरच्या अपेक्षा पाटील यांनी विजेतेपद संपादन करून मानाची चांदीची गदा पटकावली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य नगरविकास परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झालं. पुणे आणि परिसरात आज हवामान कोरडं असून कमाल 34 तर किमान 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही हवामानात फारसा बदल संभवत नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारतीच्या पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये.